सगळी पाहुणे मंडळी आली ना
फायरिंग बघायची काय आम जिसको पे करताय आणि आम्हालाच म्हणताय ट्रेंड आम्ही आणलाय अरे जीव लजू तर बाप को मजबूत
आजकाल लय जण म्हणा लागलीत मला लय हवा करायला लागलोय हवा का नाही करायची स्वतःने ब्रँड तयार केलाय स्वतःच्या ब्रँडवर हवा करायला ना मजा वेगळीच असती.
Why?